चीनीमंडी.com पॉडकास्ट।
व्यापाऱ्यांसाठी कल्याणकारी मंडळ, सरकारची घोषणा। सरकारच्या अनुपालनाचा भार कमी करणं आणि व्यापाऱ्यांसाठी असणाऱ्या निधीची उपलब्धता सुधारण्याच्या दृष्टीनं सरकारपुढे आपले प्रश्न मांडण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय नॅशनल ट्रेडर्स वेलफेअर बोर्ड स्थापन करणार असल्याची घोषणा अधिसूचनेद्वारे केली। मंत्रालयांतर्गत येणाऱ्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाच्या अधिसूचनेत म्हटलं आहे की केंद्र सरकार 15 सदस्यांसह अध्यक्ष नेमणुकीसाठी मंडळाला नामनिर्देशित करेल। या 15 सदस्यांपैकी 5 जण किरकोळ व्यापाऱ्यांच्या तांत्रिक बाबींचं ज्ञान असणारे असतील, तर इतर व्यापारी संघटनांचे सदस्य असतील। व्यापारी कायद्याचं सुलभीकरण, व्यापाऱ्यांसाठी विमा, सामाजिक सुरक्षितता, निवृत्ती वेतन, आरोग्य या सुविधा मिळण्यासाठी मंडळ सरकारला योग्य सल्ला देईल। देशांतर्गत असे 6 कोटीपेक्षा अधिक व्यवसाय उपक्रम आहेत ज्यांचा देशाच्या एकूण उत्पादनात सुमारे 15% वाटा आहे। यातून सुमारे 25 कोटी लोकांना रोजगार मिळतो। किरकोळ व्यापाऱ्यांच्या व्यापारवृद्धीसाठी आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी तसंच त्यांच्या व्यवसायात येणाऱ्या दररोजच्या समस्या आणि अडचणी समजून घेण्यासाठी कोणतीही संस्थात्मक यंत्रणा सध्या तरी उपलब्ध नसल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यापाऱ्यांना संबोधित करताना जाहीर केलं होतं की सरकार आणि व्यापारी यांच्यात सुसंवाद साधण्यासाठी राष्ट्रीय व्यापारी कल्याण मंडळ स्थापन केलं जाईल।